आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबाचे 5 दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर आज होणार स्वाक्षऱ्या. प्रकल्पामुळे नागपूर शहराची भागणार तहान. आणि वेल्डिंग तंत्रज्ञान आणि बॉयलर सिस्टीमवर उद्या नागपुरात परिषदेचं आयोजन. सुमारे 12 लाख वेल्डरची कमतरता, यावर होणार मंथन. आता सविस्तर बातम्या. पाकिस्ताननं सातत्यानं करत असलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिकी मुरीद, चकलाला, रहीम यार खान या ठिकाणची लष्करी आणि नियंत्रण केंद्र, रडार तसंच शस्त्रसाठ्यांवर हल्ले करत ती उद्ध्वस्त केल्याची माहिती आज नवी दिल्लीत झालेल्या विशेष वार्ताहर परिषदेत देण्यात आली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही वार्ताहर परिषद घेतली. पाकिस्ताननं आज पहाटे 1:30 सुमारास पुन्हा एकदा भूज, पठाणकोट, भटिंडा, उधमपूर, श्रीनगर आणि अवंतीपूर भागातली आरोग्य केंद्र, शाळा, हवाई आणि लष्करी तळ तसंच नागरी वस्त्यांवर ड्रोन हल्ले करायचा प्रयत्न केला. भारतीय लष्करानं हे हल्ले यशस्वीरित्या परतवल्याची माहिती कर्नल कुरेशी यांनी दिली. तसंच भारतीय हवाई दलाचं सिरसा इथलं केंद्र उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्ताननं केलेला दावा पूर्णपणे चुकीचा असून हे केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू असल्याचं सांगत त्यांनी तिथली आजची छायाचित्र दाखवली. पाकिस्तान सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करत असल्याचं यावेळी कुरेशी यांनी सांगितलं. पाकिस्तानकडून होत असलेल्या या कारवाईला भारतीय हवाई दलानं तातडीनं प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानची रडार व्यवस्था आणि तांत्रिक तळ लक्ष करत ते उद्ध्वस्त केल्याची माहिती विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली. भारतातले सुरतगड आणि सिरसा इथले हवाई दलाचे तळ तसंच S-400 ही हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा सपशेल खोटा असल्याचंही सिंग यांनी सांगितलं. दरम्यान सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार केला जात असून यात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा यांच्यासह 2 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. पाकिस्तान सातत्यानं चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचंही मिस्री यांनी यावेळी नमूद केलं. पाकिस्तानच्या कुरापती भारतानं रोखल्यामुळे पाकिस्ताननं डिजिटल माध्यमांवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवत असून समाज माध्यमांवर बनावट प्रतिमा, चित्रफिती प्रस्तुत करत पाकिस्तान माध्यमांची आणि लोकांची दिशाभूल करत आहे. पाकिस्तान ज्या पद्धतीनं त्यांच्या देशात दहशतवादाला खतपाणी घालत आहे त्याच पद्धतीनं डिजिटल व्यासपीठावर बनावट बातम्या पसरवत आहे. भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे नैराश्यानं ग्रासलेला पाकिस्तान खोट्या बातम्यांचा प्रसार करत असल्याची माध्यमांची दिशाभूल करत आहे. भारतीय सैनिकांना पकडल्याचा किंवा भारतीय संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा खोटा प्रसार पाकिस्तानी समाज माध्यम आणि वाहिन्यांवर केला जात आहे. तसंच भारतीय प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानचं झालेलं नुकसानही लपवण्याचा प्रयत्न होत आहे. भारतीय महिला वायुदल अधिकाऱ्याला पकडल्याचा एक व्हिडिओ पाकिस्तानी समाज माध्यमांवर पसरवला जात आहे. हिमालयीन क्षेत्रात 3 भारतीय फायटर विमानं पाडल्याचा बनाव 2016 एक छायाचित्र दाखवून केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका फायटर जेटमधून भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याचंही खोटं वृत्त पसरवलं जात आहे. तसंच भारताच्या ननकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला केल्याचंही सांगितलं जात आहे. तसंच पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यामुळे भारताचा 70% वीज पुरवठा बंद पडल्याचा बनावही केला जात आहे. अशा प्रकारचा कोणताही मजकूर आढळल्यास तत्काळ पत्र सूचना कार्यालयाला याची माहिती द्यावी. 8799711259 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा सोशल मीडिया @pib.gov.in या मेलवर असा मजकूर पाठवावा असं आवाहन करण्यात आलं आहे. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेचे 5 दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. मुदस्सर, खादियान खास उर्फ अबू जुंदाल, मौलाना मसूद, मजहरचा मेहुणा, हाफिज मोहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अजहर, खालिद उर्फ अबू अकाशा आणि मोहम्मद हसन खान अशी त्यांची नावं आहेत. गेल्या गुरुवारी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेत ते ठार झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आपल्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही सेनांच्या दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील या बैठकीला उपस्थित होते. भारतानं पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरु केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. सध्या देशभरात युद्धजन्य परिस्थितीला भारत सामोरा जात असताना कुठली आपत्कालीन घटना घडल्यास कशाप्रकारे कृती करावी यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत मॉकड्रिल घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या उत्तर नागपूरच्या मोतीबाग परिसरातील रुग्णालयातही अशाच पद्धतीची मॉकड्रिल घेण्यात आली. यावेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये आग लागली असो किंवा हल्ला झालेला असो या सगळ्या परिस्थितीत कशा पद्धतीनं कृती केली पाहिजे तसंच रुग्णालयातील रुग्णांना हलवताना काय काळजी घ्यायची, स्वतः रुग्णालयातील स्टाफनं कशा पद्धतीनं जमिनीवर झोपून धूर असल्यास डोळे बंद करून जमिनीवर झोपून जावं, स्वतःचा जीवासह रुग्णाचा जीव वाचवायला काय केलं पाहिजे या सगळ्या संदर्भातील माहिती यावेळी देण्यात आली. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना अधिक दक्ष राहावं, विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही क्षणी आवश्यकता भासेल तिथे उपस्थित राहण्याच्या दृष्टीनं मुख्यालयाच्या ठिकाणी राहणं बंधनकारक आहे. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनातर्फे ज्या काही सूचना केल्या जातील त्यांचं कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी केलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची 28वी बैठक आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं होत आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित आहेत. जलविद्युत आणि जलसिंचन क्षेत्रातल्या प्रकल्पांवर बैठकीत चर्चा होईल. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पांच्या सामंजस्य करारांवर आज स्वाक्षर होणार आहे. यामुळे महाराष्ट्राला 19.36% टीएमसी पाणी मिळणार असून मध्य प्रदेशला 11.76% टीएमसी पाणी मिळणार आहे. तापी नदीच्या 3 प्रमुख प्रवाहातून कालवे काढून संबंधित क्षेत्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचेल. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना लाभ मिळणार असून विशेषतः नागपूर शहराची तहान भागणार आहे. ही योजना जगातली सर्वात मोठी जलपुनर्भरण योजना असल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील 2,34,706 हेक्टर जमीन तर मध्य प्रदेशातील 1,23,082 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पात कोणत्याही गावाचं विस्थापन होणार नाही असं यादव यांनी सांगितलं. ही योजना केंद्र सरकारच्या जलसिंचन योजनांमध्ये समाविष्ट करावी अशी विनंती आपण केंद्र सरकारला करणार असल्याचं ते म्हणाले. आकाशवाणी नागपूरचे माजी केंद्र संचालक गुणवंत थोरात यांचं आज सकाळी नागपूरच्या एका खासगी इस्पितळात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी नागपूर यवतमाळ सोलापूर इथं काम केलं होतं. त्यांच्या कार्यकाळात आकाशवाणी नागपूरहून रामनवमीच्या शोभायात्रेचं थेट प्रसारण, त्याचप्रमाणे यवतमाळ आकाशवाणीवर देखील अनेक सृजनशील उपक्रम राबविले आले. वाडी इथल्या त्यांच्या निवासस्थानावर उद्या त्यांची अंत्ययात्रा अंबाझरी घाटावर सकाळी 11 निघणार आहे. हवामान. आजपासून पूर्ण आठवडा संपूर्ण विदर्भामध्ये विजेच्या कडकडाटासह तसंच सोसाट्याचा वारासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान आज सर्वात जास्त तापमानाची नोंद नागपूर इथं 40.6 सेल्सिअस करण्यात आली. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 66 पदकांची कमाई करत पदक तालिकेत अव्वल स्थानावर असून यात 24 सुवर्ण, 21 रजत आणि 21 कांस्य पदकांचा समावेश आहे. कर्नाटक 38 तर राजस्थान 21 पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानांवर आहे. औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे विविध उद्योगांसमवेत अधिक तंत्रकुशल कर्मचाऱ्यांची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. सुमारे 12,00,000 वेल्डरची कमतरता असल्याचं एका अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. या संधीवर राज्यातील युवकांना स्वार होता यावं, त्यांना या क्षेत्रातील प्रगतीचे नवे मार्ग मिळावे, या क्षेत्रातील आव्हानांबाबत चर्चा व्हावी या उद्देशानं उद्या हॉटेल सेंटर पॉईंट इथं 1-दिवसीय BWU वेल्ड कनेक्ट परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं उद्घाटन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. औद्योगिक क्षेत्राच्या नवनवीन विस्तारांमध्ये बाष्प क्षेत्रही अधिक व्यापक होत चाललं असून विस्तारत चाललेल्या क्षेत्रातील उद्योजक, बॉयलर निर्माते, तंत्रज्ञ आणि महाराष्ट्र शासनाचे बाष्प संचालनालय यांनी एकत्र येऊन ही परिषद आयोजित केली आहे. बाष्प क्षेत्रातील सुरक्षितता, तांत्रिक प्रगती, वेल्डिंग क्षेत्रातील तंत्रकुशलता, आवश्यक रोजगार आणि संधी, बॉयलरबाबतचे प्रमाणीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा या क्षेत्रातील प्रभावी वापर यांचा बाबत यात मंथन होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम सीमेजवळ पाकिस्तानचे हल्ले भारतानं यशस्वीपणे रोखले. जैसे मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबाचे 5 दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार आणि वेल्डिंग तंत्रज्ञान आणि बॉयलर सिस्टीमवर उद्या नागपुरात परिषदेचं आयोजन. सुमारे 12,00,000 वेल्डरची कमतरता, यावर होणार मंथन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.